आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर काल मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी योग दिसाच्या कार्यावळीच्या तयारेचो नियाळ घेवपाक परवरे मंत्रालयान बसका घेतली. ह्या वेळार सामाजीक आनी योग मळार काम करपी संस्था तशेंच वेगवेगळ्या सरकारी विभागाचे प्रमुख अधिकारी हाजीर आशिल्ले. स्वस्थ भारत सशक्त भारत आनी स्वस्थ गोंय सशक्त गोंय करपाक जाणट्यां तशेंच नेणट्या गोंयकारांनी ह्या योग दिसाच्या कार्यावळीन व्हड आकट्यान हजेरी लावची तशेंच नित्य नेमान योग करचो अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार केलां. गोडेमूत रक्तदाब पयस करपाक तशेंच मानसीक शांतिकाये खातीर योग साधना केल्यार भलायकेचेर ताचो बरो परिणाम जाता. योग साधनेन बऱ्याचशा दुयेंसां पयस करपाची तांक आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. गोंयांत वेगवेगळ्या वाठारांनी सकाळीं 6 ते 8 ह्या वेळार योग जातलो. हातून प्रशिक्षित योग प्रशिक्षक मार्गदर्शन करतले. योग दिसा निमतान योग करपी मनशांनी yogsangam.com ह्या संकेतथळाचेर नोंदणी करप गरजेचे आसा अशें मुख्यमंत्र्यांनी कळीत केला.
बरोबर गोंयातील सगळ्यो सामाजिक आणि योग क्षेत्रात काम करपी सगळ्यो संस्था आज सरकारच्या बरोबर असत आणि त्यांना सगळ्यांक बरोबर घेऊन जसे म्हटले तसे गोयातल्या प्रत्येक गावागावातल्या योग पावपाचा आमचा प्रयत्न असा. आणि त्याच्याच खातीर आम्ही पुरा एकही गोयातलं गाव सुटचं ना की ज्या जाग्यात योगा जाऊ ना. सरकारच्या डिपार्टमेंटच्या बरोबर गावात योगा जावं हो महत्वाचं आशिलो म्हणून आज आम्ही सगळ्या जणांक बरोबर घेऊन इंटरनॅशनल योगा डे मनोवपाचं ठरवला.
गोविंद गावडे हांकां मंत्रिमंडळांतल्यान काडपाचो निर्णय हो पुरायपणान म्हजो आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. नव्या मंत्र्यांची नियुक्ती वा शपथविधी विशीं अजूनय निर्णय जावं ना अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. कृषी संचालनालयान कृषी कार्ड आशिल्ल्या सगळ्या शेतकारांक आपल्या आधार लिंक बँक खात्याची माहिती संबंधित विभागीय कृषी कार्यालयाक दिवपाची विनंती केल्या. शेतकारांनी नमुन्यांतल्या अर्जासयत बँक पासबुकाची कॉपी कॅन्सल चेक संबंधित विभागीय कृषी कार्यालयान सुपूत करचो. त्या खातीर आधार कार्ड बँक खात्याक जोडप गरजेचे आसा. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक योग संगम कार्यावळी वरवीं देशभर सकाळी 6:30 ते 8:15 मेरेन 1,00,000 परस चड योग कार्यावळी घडोवन हाडटले. योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ह्या मध्यवर्ती संकल्पने खाला ही कार्यावळ यशस्वी करूंक शाळा महाविद्यालयांनी सहकार्य करचे अशें आवाहन राज्य शिक्षण संचालनालयान केला. सगळ्या अनुदानित आनी सरकारी माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांनी केंद्र सरकाराच्या आयुष पोर्टलाचेर वचून आपआपल्या योग कार्यावळींची माहिती दिवची अशें मागला. आंतरराष्ट्रीय योग दिसा सकाळी 6:30 वरां सावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे भाषण आसतले. तांचे लायव्ह प्रसारण विद्यार्थ्यांक दाखोवपाची व्यवस्था करची अशी शिक्षण संचालकांनी मागला. 21 जून दिसाच्या योग कार्यावळी उपरांत फोटो सयत ल्हानसो अहवाल आयुष पोर्टलाचेर अपलोड करचो अशें राज्य शिक्षण संचालनालयान मागला. कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत आणि नृत्य विभागा वतीन जागतिक योग दीस आणि जागतिक संगीत दिसाच्या निमतान फाल्यां शेनवारा 21 जूनाक प्रतिमा या मासिक संगीत सभेचे आयोजन केला. कला अकादमीच्या कृष्ण कक्षान दनपारा 3:30 मानेस्तांच्या हस्तुकी दीप प्रज्वलनान कार्यावळीचे उक्तावण जातले. त्या उपरांत कार्यक्रमाची सुरवात उगम सावंत हांच्या शास्त्रीय गायनान जातली. ही कार्यावळ सगळ्या खातीर उक्ती आसा. सगळ्या संगीत रसिकांनी कार्यावळीक उपस्थित रावचे अशें हिंदुस्थानी संगीत आनी नृत्य विभागा वतीन कळीत केला. पणजे दूरदर्शन केंद्रान आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान आज 20 जूनाक सकाळी 11 ते 12 मजगतीं आपल्या स्टुडिओन कर्मचाऱ्यां खातीर योग कार्यावळीचें आयोजन केलां. समर्पण परिवाराच्यो झोनल आचार्य लता शेट्टीकर ह्या कार्यावळीन मार्गदर्शन करतल्यो. गोंय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण गोंयांत आज चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. उत्तर आनी दक्षीण गोंयांत कांय सुवातींनी उटंगराच्या पावसाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. भारत आनी इंग्लंड हांचे मदली 5 मॅचीची कस लावपी क्रिकेट खेळामाळ आज सुरू जाता. पयली मॅच लिड्सांतल्या हेडिंग्ली क्रिकेट मैदानाचेर जातली. ही मॅच भारतीय वेळा प्रमाण दनपारां 3:30 वरांचेर सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 सावन.